आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप. भारत मंडपम इथं आजपासून 3 दिवसीय युवा नेतृत्व संवाद 2025 प्रारंभ. महाकुंभमेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या कुंभवाणी वाहिनीचं आज लोकार्पण. भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या मर्यादित षटकांच्या सामना मालिकेला आजपासून सुरुवात. आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम, दाट धुक्यामुळे वाहतूक विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं काल ओदिशाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर इथं आगमन झालं. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा समारोप होणार आहे. या संमेलनाला 75 देशातील सुमारे 6,000 अनिवासी भारतीय सहभागी झाले आहेत. भारतीय जनसमुदायातील 17 सदस्यांना त्यांनी विविध क्षेत्रात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मानानं पुरस्कृत करण्यात येणार आहे. दरम्यान काल भुवनेश्वरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. जगभरात राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या उत्तम कामगिरीचा देशाला अभिमान आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी याप्रसंगी बोलताना काढले. तसंच विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यामध्ये जगभरातल्या भारतीय समुदायाचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. यावेळी मोदी यांनी प्रवासी भारतीय एक्सप्रेसला दूरस्थ माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवर आणि विविध देशांमध्ये राहणारे प्रवासी भारतीय यांनी या संमेलनाला हजेरी लावली आहे. पुढील महिन्यात बेंगळुरु इथं होणाऱ्या एरो इंडिया 2025 या आशियातल्या सर्वात भव्य हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राजदूतांच्या गोलमेज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला 150 हून अधिक देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होण्याची अपेक्षा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. 10 ते 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या हवाई प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना लक्षावधी संधींसाठीचा राजमार्ग अर्थात रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज अशी आहे. या हवाई प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वदेशीकरणाला गती मिळेल, तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या भागीदारीसाठी परदेशी आणि भारतीय कंपन्यांना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आजपासून 3 दिवसीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2025 सुरुवात होत आहे. विकसित भारताच्या निर्माणाकरता तरुणांना नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून द्यावं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. देशभरातील सुमारे 30 लाख युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला असून आजच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी एकंदर 3,000 युवक युवतींची निवड करण्यात आली आहे. विकसित भारताशी निगडीत विषयांवरील सादरीकरण आणि स्पर्धांमध्ये हे युवक सहभागी होतील. नवी दिल्लीत केंद्रीय विद्यालयांच्या 34व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2023-24 पारितोषिकं आज केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. देशभरातील 150 केंद्रीय विद्यालयं या स्पर्धेत सहभागी झाली होती. उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या कुंभवाणी या वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज इथं होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ एल मुरुगन या कार्यक्रमाला दूरस्थ पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात आदित्यनाथ यांच्या हस्ते कुंभमंगल धूनचं देखील उद्घाटन होणार आहे. या आकाशवाणी वाहिनीवरून आजपासून 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमावर आधारित अनेक कार्यक्रम प्रसारित करण्यात येतील. सकाळी 5:55 रात्री 10:05 या वाहिनीचं प्रसारण सुरु राहील. ही एफ एम वाहिनी 103.5 MHz न्यूज ऑन AIR या ऍप तसंच वेव्स OTT ऐकता येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस शहरासह आजूबाजूच्या प्रदेशात वेगानं वणवा पसरत असून हॉलिवूडसह अनेक प्रदेशात धोका निर्माण झाला आहे. या वणव्यामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही. लॉस एंजेलिस काउंटीमधील सुमारे 1,80,000 रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वणव्यामुळे लागलेल्या आगीत हॉलिवूडमधील अनेक चित्रपट कलाकार आणि मान्यवरांना घरं गमवावी लागली आहेत. या वणव्यात आतापर्यंत अंदाजे 17,000 एकरपेक्षा अधिक जमिनीला आगीची झळ बसली असून या विनाशकारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. लेबेनॉनच्या संसदेनं लष्करप्रमुख जोसेफ आऊन यांची देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे. आऊन यांनी काल बैरूत इथं संसद भवनात पदभार स्वीकारून देशातल्या जनतेला संबोधित केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. 17 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील, तर 20 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर होणाऱ्या संचलनात लष्करातील महिला शक्तीचं दर्शन होणार आहे. सध्या या संचलनाचा सराव सुरू आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
पुण्यात पहिल्यांदाच होत असलेलं लष्कर दिनाचं संचलन भारतीय लष्कराचं सामर्थ्य, अत्याधुनिक शस्त्रसामग्री तसंच भारतीय नागरिकांशी लष्कराचं असलेलं दृढ नातं दर्शवणारं आहे. या संचलनात पहिल्यांदाच नेपाळ लष्करी बँडचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर लष्कर पोलिसांचं महिला अग्निवीर दल, राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या महिला दलाचाही समावेश आहे. या दोन महिला दलांचा संचलनात असलेला सहभाग ही अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर बेळगावच्या मराठा रेजिमेंटचं दल, नाशिक, अहिल्यानगर आणि सिकंदराबादच्या तोफखाना केंद्राचं दल, लष्कराच्या घोडदळाचाही यामध्ये सहभाग आहे. भारतीय लष्करातील T-90 रणगाडा, वज्र यंत्रणा, सारथ चिलखती वाहन यांचाही सहभाग आहे. भारतीय लष्करातील अद्ययावत उपकरणं लष्कराची आत्मनिर्भरता दर्शवतात. तसंच लष्कराची ऑलिम्पिक मोहीम, विकसित भारत 2047 मोहीम, देशाच्या उभारणीत माजी सैनिकांचा सहभाग, हवामान बदल आणि प्रदूषण मुक्तीसाठी लष्कराचे प्रयत्न हे दर्शवणारे चित्ररथही संचलनाचं आकर्षण ठरणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे, पुणे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आज राजस्थानमधल्या उदयपूर इथं आयोजित 3 दिवसीय चिंतन शिबिराचं उद्घाटन करणार आहेत. सरकारच्या विविध योजनांसह महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांचा आढावाही या चिंतन शिबिरात घेण्यात येणार आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे महिला आणि बालविकास मंत्री या शिबिरात सहभागी होणार आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयनं भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध नवीन प्राथमिक तपासणी अहवाल दाखल केला आहे. हे प्रकरण कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या एका जवळच्या सहायकाच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका कंपनीवर मद्यविक्रीसाठी घातलेली बंदी उठवण्याच्या कथित अनियमिततेशी संबंधित आहे. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना 2023 मानाचा तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 17 जानेवारीला दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साहसी क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या 3 सामन्यांच्या श्रंखलेतील पहिला सामना आज गुजरातमधल्या राजकोट इथं खेळला जाणार आहे. सकाळी 11 वाजता सामन्याला सुरुवात होईल. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व स्मृती मंधना करणार असून गेबी लुईस आयर्लंड संघाची कर्णधार आहे. उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी थंडीची लाट अधिकच तीव्र झाली आहे. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आदी भागात पुढील 2 दिवस थंडीची लाट कायम राहील, तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुकं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दाट धुक्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून संपूर्ण उत्तर भारतात रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत झाली आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. दरम्यान राजस्थानमधील बिकानेर, जयपूर, भरतपूर आणि अजमेरच्या काही भागात आज आणि उद्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप. भारत मंडपम इथं आजपासून 3 दिवसीय युवा नेतृत्व संवाद 2025 प्रारंभ. महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या कुंभवाणी वाहिनीचं आज लोकार्पण. भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या मर्यादित षटकांच्या सामना मालिकेला आजपासून सुरुवात. आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम, दाट धुक्यामुळे वाहतूक विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.